नमस्कार, मी सौ प्रिया राजेश शिंदे आता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं मारुती रायाचं 6वं स्तोत्र. श्री गणेशाय नमहा. फणीवर उठविला वेग अद्भुत केला, त्रिभुवन जनलोकी कीर्तीचा घोष गेला. रघुपती उपकारे दाटले थोर भारे, परमधीर उदारे रक्षिले सौख्यकारे. सबळ दळ मिळाले युद्ध उदंड जाले, कपिकटक निमाले पाहता येश गेले. परदळ शरघाते कोटीच्या कोटी प्रेते, अभिनवरण पाते दुःख बिभीषणाते. कपिरिस घन दाटी जाहली थोर आटी, म्हणनी जगजेठी धावणी चारी कोटी. मृतिविरहित ठेले मोकळे सीध जाले, सकळ जननिवाले धन्य सामर्थ्य चाले. बहुप्रिय रघुनाथा मुख्य तू प्राणनाथा, उठवी मज अनाथा दूरी सारुनी वेथा. झड करी भीमराया तू करी दृढ काया, रघुवीर भजनाया लागवे गेची जाया. तुझ विण मज पाहे पाहता कोण आहे, म्हणून मन माझे रे तुझी आस पाहे. मज तुझ निरविले पाहिजे आठविले, सकळिक निज दासा लागी सांभाळविले. उचित हित करावे उद्धरावे धरावे, अनुचित न करावे त्वाजनी येश घ्यावे. अघटित घडवावे सेवका सोडवावे, हरिभजन घडावे दुःख ते विघडावे. प्रभुवर वीरराया जाहली वज्रकाया, परदळ निवटाया दैत्यकूळे कुटाया. गिरीवर उतटाया रम्यवेषे नटाया, तुझची अलगटाया ठेविले मुख्य ठाया. बहुत सबळ साठा मागतो अल्पवाटा, न करीत हित काटा थोर होईल ताठा. कृपणपण नसावे भव्य लोकी दिसावे, अनुदिन करुणेचे चिन्ह पोटी वसावे. जळधर करुणेचा अंतरा माजी राहे, तरी तुझ करुणा हे कान ये सांग पाहे. कठिण हृदय झाले काय कारुण्य गेले, नपवसी मज कारे म्या तुझे काय केले. वडीलपण करावे सेवका सावरावे, अनहित न करावे तूर्त हाती धरावे. निपटची हटवादे प्रार्थिला शब्द भेदे, कपिघन करुणेचा वोळला राम वेधे. बहुतची करुणाया लोटली देवराया, सहजची कफ गेले जाहली वज्रकाया. परमसुख विळासे सर्वदासानुदासे, पवन तनुज तोषे वंदिला सावकाशे. जय जय रघुवीर समर्थ.